आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेक्शन सेंटर नागपूर इथं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ग्रंथालयासाठी 5 कोटींचा निधी देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. जलजीवन अभियानाअंतर्गत राज्यात आतापर्यंत 26,499 कामं पूर्ण झाल्याची मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आधुनिक उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासनाचा करार. आणि ज्येष्ठ चित्रकार राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्राला 2025 साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आता सविस्तर बातम्या. नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेक्शन सेंटर इथं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ग्रंथालयासाठी 5 कोटींचा निधी दिला जाईल आणि पुढल्या 3 महिन्यात हे ग्रंथालय सुरू होईल असं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिलं. नितीन राऊत यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. या ग्रंथालयात जागतिक दर्जाची अभ्यास साधनं उपलब्ध करून दिली जातील असं शिरसाट यांनी सांगितलं. या कन्व्हेक्शन सेंटरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 40 फूट पुतळा उभारण्याचं काम सुरू असून 2 महिन्यात ते काम पूर्ण होईल असंही शिरसाट यांनी सांगितलं. या सेंटरसाठी अर्थसंकल्पात 30 कोटींची तरतूद केली आहे. व्यवस्थापनासाठी 4,90,00,000 आणि वीज बिलासाठी 2,03,76,000 रुपये निधी दिल्याची माहिती त्यांनी दिली. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा हा वृत्तांत.
मुंबईप्रमाणेच राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालये आणि सुश्रुषा गृहांचा आढावा घेण्यासाठी आणि नोंदणी नसलेल्या अशा आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी एक समिती स्थापना करायची घोषणा नगरविकास खात्याचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली. नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. सन 2037 पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातल्या सर्व बस इलेक्ट्रिक करायची योजना आखल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत दिली. सध्या महामंडळाकडे 22,000 साध्या बस तर 800 आसपास इलेक्ट्रिक बस आहेत. 2037 पर्यंत टप्प्याटप्प्याने या साध्या बसेसचं रुपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये करायचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार देणं रुग्णालयांना बंधनकारक असून अतिरिक्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जात आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. अशा 337 प्रकरणात 60,47,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसंच 12 रुग्णालयांवर कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं. पांढरे रेशन कार्ड धारकांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार उपलब्ध असून अतिरिक्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. सुनील प्रभू नाना पटोले यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. होमिओपॅथी डॉक्टरांना काही अॅलोपॅथी औषधं लिहून देण्याच्या परवानगी देण्यासंदर्भात सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत असल्याचं वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत सांगितलं. एका लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी धैर्यशील मिश्राम.
केंद्र सरकारनं डिसेंबर 2026 पर्यंत जलजीवन अभियानाला मुदतवाढ दिली असून महाराष्ट्रात आतापर्यंत या अंतर्गत 26,499 कामं पूर्ण झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. नाना पटोले अमीन पटेल अस्लम शेख नारायण कुसे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात जलजीवन अभियानाअंतर्गत कामं अर्धवट राहिल्याच्या या सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. यावर जलजीवन अभियानाअंतर्गत राज्यभरात 51,560 योजना सुरू असून त्यापैकी 25,061 योजना प्रगतीपथावर आहेत असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. या योजनेची तरतूद वाढवून ती 8,79,000 कोटीपर्यंत वाढवली आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 16,000 कोटी येणं अपेक्षित आहे. राज्य सरकारनं 4,800 कोटी दिले आहेत असं पाटील यांनी सांगितलं. राज्यात या अभियानाअंतर्गत योजनांसाठी 31,369 कोटी निधीची गरज असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. एलपीजी आणि सीएनजीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात नेमलेल्या समित्यांनी आतापर्यंत 1,208 सिलेंडर जप्त केले असून 23 गुन्हे दाखल करून 18 जणांना अटक केल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत दिली. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 33,66,000 रुपयांपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. एलपीजीला पर्याय म्हणून रॉकेल उपलब्ध करायचा विचार सरकार करत असून याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पत्राद्वारे कळवलं आहे अशी माहितीही भुजबळ यांनी दिली. दरम्यान गॅस सिलेंडरचा अवैधरित्या व्यावसायिक वापर रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात तहसील प्रशासनाच्या पथकानं धडक कारवाई करत विविध हॉटेल्स चहा नाश्ता केंद्रांची तपासणी केली. या मोहिमेत 26 ठिकाणांची तपासणी करण्यात आली. अचानक टाकलेल्या छाप्यांमध्ये 3 ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचं उघड झालं असून संबंधितांकडून सिलेंडर जप्त करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित आधुनिक उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय या ना नफा ना तोटा तत्वावर कार्यरत संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हे करार करण्यात आले. या कराराअंतर्गत क्षयरोग, मातृ नवजात तसंच बाल आरोग्य, प्राथमिक आरोग्य सेवा, ई हेल्थ इत्यादी क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करून आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी एआयचा वापर हा फोर्स मल्टीप्लायर ठरणार असून वाधवानी एआयच्या सहकार्यानं एआय सक्षम आरोग्य व्यवस्था उभारणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 10 राज्यांमधल्या 37 रिक्त जागांपैकी 26 जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यात महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश आहे. बिहारमध्ये 5 जागांसाठी, ओडिशात 4 आणि हरियाणात 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ज्येष्ठ चित्रकार राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्राला 2025 साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. आज साहित्य अकादमीनं 24 भारतीय भाषातील साहित्यासाठी पुरस्कार जाहीर केले. यामध्ये 8 कविता संग्रह, 4 कादंबऱ्या, 6 लघुकथा संग्रह, 2 निबंध संग्रह, 1 समीक्षण, 1 आत्मकथा आणि 2 संस्मरण यांचा समावेश आहे. रुपये 1,00,000 आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रसिद्ध चित्रकार राजू बावीसकर हे सेवानिवृत्त कला शिक्षक असून जळगाव जिल्ह्यातील पीएम मुंदडे माध्यमिक विद्यालय पिंपराळा इथं 33 वर्ष त्यांनी सेवा दिली आहे. काळ्या निळ्या रेषा या पुस्तकाची सुरुवात विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या नियतकालिकातून झालेली आहे असं राजू बावीसकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
खरंतर ह्या काळ्या निळ्या रेषांमध्ये त्या आत्मकथनामध्ये संपूर्ण एका गावगाड्यामध्ये जी माणसं काम करतात, मजुरी करतात, कष्ट करतात, गावाच्या बाहेर जी लोक राहतात, गावाचा गाव कसा बाहेर त्यांचं जगणं नेमकं काय आहे याचं या पुस्तकामध्ये मी लिहिता झालो. आणि खरंतर लिहिता होताना मला प्रफुल्ल शिलेदार यांनी युगवाणीतून लिहिचं केलं खरंतर त्या नियतकालिकेमधून. आणि म्हणजे ह्या पुस्तकाला अकादमी मिळणे याच्यासारखा आनंद कोणता असू शकतो, खरंतर खूप मोठा आनंद आहे माझ्यासाठी.
अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जगभर परिणाम होत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातही गॅस आणि इंधन तुटवडा जाणवू लागला आहे. हे युद्ध लवकर संपून आशियात शांतता निर्माण व्हावी अशी सदिच्छा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. आज इराणच्या कॉन्सुलेटला भेट देऊन मुंबईतील इराणचे कॉन्सुल जनरल सईद रजा मुजायल मोतलाग यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या भेटीदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल तसंच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिक आणि नागरिक, विशेषतः 156 शाळकरी मुली आणि 14 शिक्षकांबद्दल आणि दोन्ही बाजूच्या मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. युद्ध लवकरात लवकर संपावं आणि शांतता प्रस्थापित व्हावी अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. देशभरातील अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार स्टँडअप इंडिया योजनेचं नूतनीकरण करून नवीन आवृत्ती आणणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत दिली. एप्रिल 2016 सुरू करण्यात आलेली स्टँडअप इंडिया योजना गेल्या वर्षी मार्चमध्ये संपुष्टात आली होती. नीती आयोग आणि इतर विभागांनी या योजनेचा अभ्यास केला असून लाभार्थ्यांना अधिक फायदे देण्यासाठी या योजनेची पुनर्रचना केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील सर्व वीज ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून देणं आणि तांत्रिक अचूकतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात अकोला परिमंडळाच्या महावितरणनं स्मार्ट ग्रीड अंतर्गत विकसित केलेली सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टीम देशात सर्वोत्तम ठरली आहे. इंडिया स्मार्ट ग्रीड फोरमच्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट एनर्जी आणि इनोव्हेशन परिषदेमध्ये महावितरणचा ISGF इनोव्हेशन अवॉर्ड 2026 या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव करण्यात आल्याची माहिती महावितरण अकोला परिमंडळाद्वारे देण्यात आली आहे. हवामान. नागपुरात आज 37.2 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान मागील 24 अमरावती इथं सर्वाधिक 40.6 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान आज पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा जारी करण्यात आला असून ही परिस्थिती 20 मार्चपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेक्शन सेंटर नागपूर इथं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ग्रंथालयासाठी 5 कोटींचा निधी देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आधुनिक उपाय योजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासनाचा करार आणि ज्येष्ठ चित्रकार राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्राला 2025 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.